श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 18 अध्यायातील 66 श्लोकाचं निरूपण सुरू आहे आणि त्याच्यामध्ये विषय चाललेला आहे माऊलीचं स्टेटमेंट की वेदांना मूळ गीता आहे, गीतेला मूळ वेद नव्हे तर वेदांना मूळ गीता आहे आणि हे माऊली स्पष्ट करून दाखवत आहे। त्यासाठी स्पष्ट दिसणारे जे उदाहरण आहे गीतेतील ज्ञानेश्वरीतील त्या उदाहरणाने आणि कशीची संगती लागली आहे, हे जे तीन कांड आहे वेदाचे ते तीन कांड असतात, कांड त्रयात्मक म्हणतात ना वेदांना, तर कांड त्रयात्मक जे वेद आहेत त्या वेदाची ही तीन कांड कुठे कुठे कसे कसे आलेले आहे। फार सुंदर उपमा दिली होती की ज्याप्रमाणे एखाद्या बीजामध्ये एखादं झाड समाविष्ट होऊन राहतं आणि ते बीज पेरलं की त्यातून तेच झाड निर्माण होतं, असं हे जे तिन्ही कांड कर्म उपासना ज्ञान हे तिन्ही कांड त्याच्यामध्ये त्या बीजामध्ये गीतेमध्ये येऊन समाविष्ट झालेली आहे, म्हणून त्या वृक्षाचं मूळ हे बीज असं माऊली एक्सप्लेनेशन देत आहे। हाच भाग आज उर्वरित ओव्यांनी पुढे घेऊन जाऊया।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
आणि तेणेची शप्रसादे श्री गुरु संप्रदाय लब्धे साच ज्ञान उद्बोधे कोवळेजे ते अद्वैष्टादी प्रभुतिकी अथवा अमानित्वादिकी वाळ विजे म्हणोनी लेखी 12 गणू तो 12 अध्याय आदी आणि 15 अवधी ज्ञान पळ फळ पाक सिद्धी निरूपणासी म्हणोनी चहूही इही ऊर्ध्वमूळांती अध्यायी ज्ञान कांड ये ठाई निरूपिजे एवं कांड त्रय निरूपणी श्रुतीची हे कोडिसवाणी गीता पद्मरत्नांची लेणी लेईली आहे। आणि उपासनेने प्रसन्न होऊन ईश्वराच्या त्या प्रसादाने आणि गुरूंच्या कृपेने गुरूंच्या संप्रदायातून प्राप्त झाल्याने जे खरे कोवळे आणि अदृढ ज्ञान अनुभवाला येते ते कोवळे ज्ञान अद्वैष्टा सर्व भूतांना, हा जो श्लोक होता 12 अध्यायाचा, त्या अध्याय 12 श्लोकाच्या त्या 12 अध्यायाच्या भागामध्ये 13 अध्यायाच्या अमानित्व अदंबित्व वगैरे जे गुण सांगितले होते तिथपर्यंत कसे दृढ करावे हे सांगितले आहे। म्हणून आम्ही 12 अध्यायाला किंवा 12 अध्यायाची गणना ज्ञानकांडात करतो, कारण ही इथे ज्ञानाची परिसीमा सांगितलेली आहे। ज्ञान हृदयात उपजलं, ज्ञान प्राप्त झालं की ते माणसामध्ये कोणकोणते बदल घडवून येतात हे 13 अध्यायात स्पष्ट रूपाने माऊलींनी सांगितले आहे। तर तो 12 अध्याय पहिल्यांदा धरून आणि 15 अध्याय शेवटी धरून या 4 अध्यायाच्या निरूपणाला ज्ञानरूपी फळाच्या परिपक्वतेची पूर्णता मॅच्युरिटी ज्ञानाची मॅच्युरिटी किंवा मॅच्युअर ज्ञान त्या 15 अध्याय म्हणजे पुरुषोत्तम योगाचा तो अध्याय 15 त्या पुरुषोत्तम योगाच्या अध्यायापर्यंत हा विषय आलेला आहे। आणि तुम्हा सर्वांना आठवत असेल ती ऊर्ध्वमूल मधशाखा झाड उलट ज्याचे मूळ वर आहे आणि फांद्या खाली आहेत म्हणून ते ऊर्ध्वमूलम हा जो श्लोक ज्या अध्यायात आहे तो 15 अध्याय शेवटी धरून या 4 म्हणजे 12, 13, 14 आणि 15 हे जे 4 अध्याय या सर्व अध्यायांमध्ये ज्ञानकांड ठासून भरलेले आहे। याप्रमाणे गीता ही कांडत्रयाचे निरूपण करणारी गोजीरवाणी श्रुतीच आहे. आणि ह्या श्रुतीने गीतेतील श्लोकरूपी रत्नांचे अलंकार घातलेले आहे, म्हणून हे अत्यंत सौंदर्यपूर्ण आहे. आणि हे मुळात सौंदर्यपूर्ण तर आहेच, पण मंडळी माऊलींनी त्या सौंदर्यावर काय चकचकाट करून ठेवलेली आहे हे आता या जवळजवळ मागील 10-11 महिन्याच्या ज्ञानेश्वरी निरूपणाच्या माध्यमातून आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे. हे असो कांडत्रयात्मक श्रुती मोक्षरूप फळ एक बोभाये जे आवश्यक ठाकावे म्हणोनी तयाचे निसाधन ज्ञानेसी वैर करी जो प्रतिदिवशी तो अज्ञान वर्ग षोडशी प्रतिपादिजे तोची शास्त्रांचा मोळावा घेऊनी वैरी जिणावा हा निरोपू तो 17वा अध्याय येथ ऐसा प्रथमा लागोनी 17वा लाणी करुणी आत्मनिश्वास विवरुणी दाविला देवे तयार्थ जाता शेषा केला तात्पर्याचा आवाका तो 18वा हा देखा कळशाध्यायू. आता हे राहू द्या. हे 3 भाग असलेली गीतारूपी श्रुती, श्रुती म्हणजे वेद, तर हे 3 भाग असलेली गीतारूपी वेद जे एक मोक्षरूपी फळ अवश्य प्राप्त करून घ्यावे म्हणून गर्जना करत आहे, परत परत सांगत आहे की मोक्ष कसा प्राप्त करून घ्यायचा, कसं मुक्त व्हायचं, पुनरपी जननम पुनरपी मरणम, या रहाट गाडग्यापासून कशी मुक्तता करावी याची परत परत गर्जना करत आहे. त्या मोक्षाचे साधन जे ज्ञान, त्या ज्ञानाशी नेहमी वैर करणारा जो दंभाधी, म्हणजे 6 अज्ञानाच्या दोषाचा समुदाय, फक्त 6 सांगितले होते बरं का, 36 तत्वांचं क्षेत्र, 18 सांगितले ज्ञानाचे लक्षणं आणि 6 सांगितले अज्ञानाचे लक्षणं, त्या फक्त 6 अज्ञानाच्या दोषांचा समुदाय तो त्या 16व्या अध्यायात प्रतिपादन केला आहे. आपल्या स्वस्वरूपी मुक्कामावर पोचविणारा शास्त्ररूपी रक्षक बरोबर घेऊन तो अज्ञान गुणांचा समुदाय रूपी वैरीच जिंकावा हा देवाने स्पष्ट निरोप सांगितला, आणि तीच या गीतेतील 17व्या अध्यायाची विषय असतो. याप्रमाणे पहिल्या अध्यायापासून तो शेवट 17व्या अध्यायापर्यंत देवाने आपला निश्वास जो वेद तो स्पष्ट करून दाखविला. त्या पहिल्या अध्यायापासून तो 17व्या अध्यायाच्या अखेरपर्यंत 17 अध्यायामध्ये सांगितलेल्या संपूर्ण अर्थमात्रांच्या तात्पर्याचे एकीकरण जेथे केले आहे तो हा 18वा आणि शेवटला अध्याय आहे असे पहा. मंडळी हे नाथ संप्रदायाचं खरोखर अमृत आहे, अशी व्याख्या तुम्हाला कुठेही केलेली दिसणार नाही. गीतेची अशी फोड, अध्यायाची संगती आणि त्याच्यामध्ये निरखून पाहणे की कोणते 3 कांड कुठे कुठे आलेले आहे आणि कशाप्रकारे या सर्व गोष्टी एकमेकांशी जुळलेले आहे, निगडीत आहे, एकामध्ये कारण सांगितलं, दुसऱ्यामध्ये साध्य कसं करायचं ते सांगितलं, तिसऱ्यामध्ये ज्याचे सॉल्युशन्स सांगितले, आणि प्रॅक्टिकली आजच्या युगातील ज्या आपल्या अडचणी आहेत, भौतिक युगातील किंवा आपल्या प्रापंचिक अडचणी ज्या आहेत, त्या अडचणींवर कशी मात करायची आपण जर व्यवस्थित याचं चिंतन केलं तर यातूनच आपल्या प्रपंचातील अनेक प्रश्न सुटण्याचा मार्गसुद्धा आपल्याला सापडू शकतो. फक्त आपल्याला ती विवेकबुद्धी पाहिजे आणि निरंतर याचं चिंतन पाहिजे. आपल्याला यातूनच आपले सुटकेचा मार्ग तर सापडेलच, पण या प्रपंचामध्ये कोड ऑफ कंडक्ट अँड आर्ट ऑफ लिव्हिंग या सर्व गोष्टी या गीतेच्या माध्यमातूनच आपल्याला कळून येतात. एवं सकल सांख्य सिंधु श्री भगवद्गीता प्रबंधू हा उदारे आगड़ा वेदु मूर्तुजाण वेदु संपन्नु हो यठाई परी कृपणु ऐसानु नाही जे कानी लागला तिहि वर्णा चाची एरा भव व्यथा ठेलिया स्त्री शूद्रादिका प्राणिया अनवसरू मांडुनिया राहिला आहे तरी मज पाहता ते मागिल उणे फेडावया गीतापणे वेदु वेठला भलतेने सेव्य भोवावया नव्हे अर्थे रिगोनी मनी श्रवणे लागोनी कानी जपमिषे वदनी वसोनिया। याप्रमाणे श्री भगवद्गीता रूपी काव्य ग्रंथ हा सर्व ज्ञानाचा समुद्र आहे आणि हा औदार्याने अधिक असलेला मूर्तिमंत वेदच आहे असे समज। पहा आता माऊलीची भाषा, औदार्याने अधिक असलेला मूर्तिमंत वेदच, म्हणजे तत्पूर्वी वेदाला उदार पण नाही असं म्हणतात माऊली। माऊली खरोखर रिव्हॉल्युशनरी आहे, त्यांची भाषा मवाळ होती, कोणाला कोणाच्या वर्मावर बोट ठेवत नव्हते, नाहीतर तत्कालीन समाज व्यवस्था जी होती त्याच्या विरोधात पुकारलेला बंड आहे हा, उघड उघड बंड आहे। पण हे लोकांना कळून आलं नाही, कारण ती भाषा इतकी मवाळ मृदू आणि न टोचणारी होती। अदरवाईज विचार करून पहा, त्या काळातील जी समाजव्यवस्था होती, त्या काळातील समाजव्यवस्थेमध्ये वेदांच्या विरोधात एक शब्द बोललं तरी लोकांना खपायचं नाही। माऊली म्हणतात, हा सर्व ज्ञानाचा समुद्र आहे भगवद्गीता, आणि हा औदार्याने अधिक असला आणि अधिक असलेला मूर्तिमंत वेदच आहे असे समज। पुढे म्हणतात, वेद मूळचाच संपन्न आहे, परंतु त्याच्यासारखा दुसरा कोणीच कृपण नाही। बरं का, कृपण म्हणजे कंजूष, वेदासारखा कंजूष दुसरा कोणी नाही। त्याचं कारण काय सांगतात, फार सुंदर ओवी आहे बरं, वेदू संपन्नू होय ठाई, आपल्या ठिकाणी पूर्ण संपन्न आहे, परी कृपणू ऐसा आणू नाही, जगामध्ये याच्यापेक्षा जास्त कंजूस कोणी नाही। कारण जे कानी लागला तीही वर्णांच्याची, फक्त तीन वर्णांच्या लोकांच्या कानाला लागला, ब्राह्मण वैश्य आणि क्षत्रिय, ब्राह्मण वैश्य आणि क्षत्रिय या तीन वर्णांच्याच कानाला लागला। आणि पुढे वेद हा तीन वर्णांनीच ऐकावा अशी त्याची आज्ञा होती, शूद्रांनी आणि स्त्रियांनी ऐकू नये। हा जो कृपणपणा वेदाचा, तो गीतेने घालवला। संसार दुःखात सापडलेल्या स्त्री शूद्र इत्यादी प्राण्यांना आपल्या ज्ञानाचा लाभ व्हावा, त्यांना सुद्धा हे ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त व्हावा असे ठरवून गीतेने वेदाचा अवतार घेतला। तर विचार केला असता मला असे दिसते की तो आपला मागील कमीपणा नाहीसा करण्यासाठी, वाटेल त्याला सेवन करण्यास योग्य होण्यासाठी गीता रूपाने हे वेदच प्रकट झाले। अशा रीतीने वेद सर्वांना सेवन करण्यास योग्य झाला नाही का? हा गीतारूपी वेद अर्थाने मनात प्रवेश करून, श्रवणाने कानाला लागून, जपाच्या पारायणाच्या निमित्ताने मुखामध्ये वास्तव्य करायला पाहिजे। आता बघा, अजिबात गीतेची योग्यता, गीतेची श्रेणी किंवा गीतेचा लेवल अजिबात कमी न होऊ देता, वेदांचा लेवल कमी न होऊ देता कशा प्रकारे गीतेची प्रशंसा करून ठेवली आहे माऊलीने। आणि हे किती अवघड झालं असेल, किती डिफिकल्ट झालं असेल त्या काळात, कारण त्या काळात पंडितांची कमतरता नव्हती, विद्वानांची कमतरता नव्हती, त्याही काळात फार विद्वान शास्त्रीय लोक होते। पण येरा भव व्यथा ठेलिया स्त्री शूद्रादिका प्राणिया अनवसरू मांडुनिया राहिला आहे, तरी मज पाहता ते मागील उणे फिळावया गीतेपणे, मागचं जे उणे पण राहून गेलं होतं की फक्त ब्राह्मण क्षत्र क्षत्रिय आणि वैश्य तिघांनाच ही मुभा होती वेदाध्ययन करण्याची. तिथे जे कमतरता राहिली ती भरून काढण्यासाठी वेदांनीच गीतेच्या रूपाने जन्म घेतला. गीतेचा पाठू जो जाणे तयाचे नि सांगाती पणे गीता लिहोनी वाहाणे पुस्तक मिशे ऐसैसा मिसकटा संसाराचा चोहटा गवादी गाली त चोखटा मोक्ष सुखाची परियाकाशी वसावया पृथ्वीवरी बैसावया रवी दीप्ती रहाटावया वारून भ तेवी उत्तम अधम ऐसे सेविता कवणाते ही नपुसे कैवल्यदाने सरीसे निववित जगा या लागी मागिली कुटी भ्याला वेदू गीतेचा पोटी रिगाला आता गोमटी कीर्ती पातला. आता पुढे सांगतात की गीतेचा जो पाठ जाणणार आहे त्याच्या संगतीला राहून आणि गीता लिहून ही पुस्तक रूपाने बाळगणे अशा अशा निमित्ताने संसाराच्या चव्हाट्यावर शुद्ध मोक्ष सुखाचे चांगले अन्नछत्र गीतेच्या रूपाने वेद घालित आहे. हे वेदांचीच कृपा आहे गीतेच्या रूपाने हे स्पष्ट झाले आहेत. परंतु अंतरिक्षात विहार करण्यासाठी पृथ्वीवर बसण्यास आणि सूर्याच्या प्रकाशाला वावरण्यास आवार जसे आकाश असते ना त्याप्रमाणे गीता सेवन करीत असताना ती कोणाही सेवन करणाऱ्यांमध्ये उत्तम अधम अशी निवड करीत नाही. मोक्षाच्या दानाने सर्व जगाला सारखीच शांती उपलब्ध करून देते. फार महत्त्वाची उभी आहे बरं. तेवी उत्तम अधम ऐसे सेविता कवणातेही न पुसे. गीतेचा अधिकार अमक्या एकाला आहे किंवा तमक्या एकाला आहे असं नाही, असं काहीच नाही. उत्तम अधम ऐसे सेविता कवणातेही न पुसे. कोणा इथे कोणाला सर्वजण एकसारख्या योग्यतेचे आहे. कैवल्य दाने सरीसे निववीत जगा. कैवल्याचे दान सर्वांना एकसारखे उपलब्ध आहे. आणि हेच परमात्म्याचं कॅरेक्टर असते की परमात्म्याचं चैतन्य परमात्म्याने निर्माण केलेल्या ज्या ज्या गोष्टी आहे त्या सर्वांना एकसारख्या उपलब्ध आहे. परमात्म्याचं चैतन्य एकसारखं उपलब्ध आहे. परमात्म्याचा निसर्ग सर्वांना सारखा उपलब्ध आहे. परमात्म्याने निर्माण केलेला वारा ऑक्सिजन हे सर्वांना सारखी उपलब्ध आहे. परमात्म्याचं पाणी हे सर्वांना सारखं उपलब्ध आहे. याच्यामध्ये उत्तम आणि अधम असा भेदच नाही. आणि ही गीताशास्त्र मोक्षाच्या दानाने कैवल्यदानाने सर्व जगाला सारखी शांती उपलब्ध करून देते. याच्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख ईसाई असाही भेद नाही आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हा तर जाऊच द्या, पण इतर जाती जमाती त्यांचाही इथे काही भेदभाव नाही आहे. हे सर्वांना सारखं उपलब्ध आहे. याकरिता मागल्या अपवादाला भिवून वेद हा गीतेच्या पोटात शिरला आणि तो वेद गीतेची चांगली कीर्ती पावला आहे. म्हणून वेदाची सुसेव्यता नाही होऊ शकणार नाही पुढचे. चला आज इथेच विश्रांती घेऊया, पुढला भाग उद्या घेऊ. पुंडलिका वरदे
हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.